25 ते 35 वयोगटातील युवा स्नेह या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शंकराचार्यांवरती रचलेलं, त्यांच्या शिष्याने रचलेलं स्तोत्र आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत.
विदिताखिल शास्त्र सुधा जलधे महितो पदनी कथिता सनिधे हृदये कलये विमलं चरणं भवशंकर देशिक मे शरणम् भवशंकर देशिक मे शरणम् करुणा वरुणालय पालय भवसागर दुख विदूनरुदम् रचयाखिल दर्शन तत्त्वविदम् भव शंकर देशिक मे शरणम् भव शंकर देशिक मे शरणम् भवता जनता सुहिता भविता निज बोध विचारण चारुमते कलयेश्वर जीव विवेकमिदम् भव शंकर देशिक मे शरणम् भव शंकर देशिक मे शरणम् भव एव भव निति मे नितरा समजायत चेतसि कौतुकिता मम वारय मोह महाजलधिम् भव शंकर देशिक मे शरणम् भव शंकर देशिक मे शरणम् विदितान मया विशदैक कला न च किंचन कांचनमस्ति गुरो द्रुतमेव विदेहि कृपां सहजा भव शंकर देशिक मे शरणम् भव शंकर देशिक मे शरणम् भव शंकर देशिक मे शरणम्
पंचवीस ते पस्तीस युवा गटातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत. विवेक वैराग्य सापडले मज आता मना तुझ कोण पुसे धरून आलेन करीन ध्यानस्त मग होईल अंत इंद्रियांचा तुझाची तुझला करीन पारखी मना तू विलो की आपणासी बहिणी म्हणे मना यश घेता हित ना तरी पतीत पावशील. संत बहिणाबाई या अभंगामध्ये असं म्हणतात की मला विवेक आणि वैराग्य सापडलेलं आहे की त्याच्या आधारामुळे मी माझ्या मनाला धरून आणून ध्यानस्थ करू शकते ज्यामुळे माझ्या इंद्रियांची विषयांकडे असणारी ओढ आपोआपच कमी होईल. असं करण्यामध्येच मना तुझं हित आहे नाहीतर तुझं पतन होईल असं ते या अभंगामध्ये म्हणतात. स्वामीजींच्या मुखामधून आपण वारंवार साधन चतुष्टयाबद्दल म्हणजेच विवेक वैराग्य शमदमादी शतक आणि मुमुक्षत्व यांबद्दल वारंवार ऐकत असतो. सद्ग्रंथांमध्ये या साधन चतुष्टयाचा विचार नेमका कशा प्रकारे आलेला आहे प्रॅक्टिकली अगदी लहानशान गोष्टींपासून आपल्या जगण्यामध्ये त्याचा प्रयोग कसा करता येईल या हेतूने सर्वांनी हा विषय निवडला. आद्य शंकराचार्यांचं चरित्र आणि त्यांची ग्रंथसंपदा यांचं महत्व आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोठं आहे. त्यांच्या विवेक चिडामणी या ग्रंथामध्ये हा साधन चतुष्टयाचा विचार आलेला आहे. याशिवाय ज्ञानेश्वरी, दासबोध, संतांचे वेगवेगळे अभंग, स्वामीजींची प्रवचनं, स्वामीजींचे जय जय देव श्री गुरु हे पुस्तक या सगळ्यांचा आधार यामध्ये आम्ही घेतलेला आहे. गोंदवलेकर महाराज साधन चतुष्टयाबद्दल असं म्हणतात की एखादी इमारत जर बांधायची असेल तर आधी त्याचा पाया घालावा लागतो. तसंच परमार्थ जर साधायचा असेल तर त्यासाठी आधी साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने चार प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. एक म्हणजे विवेक, वैराग्य, क्षमगमादि शतक आणि मुमुक्षुत्व. स्वामी मकरंदनाथ या साधन चतुष्टयाला अंतरंग साधन असं म्हणतात. चित्तशुद्धीसाठी आवश्यक असणारी अशी बाह्य कर्म करत राहणं ही बाह्य साधना, तर हे साधन चतुष्टय आणि श्रवण, मनन, निरुध्यास आणि तत्वम पदार्थ चिंतन ही अंतरंग साधनं आहेत असं ते म्हणतात. त्यातही श्रवण, मनन, निरुध्यास आणि तत्वम पदार्थ चिंतन ही अधिक अंतरंग साधनं आहेत आणि साधन चतुष्टय ही त्यांना सहाय्यभूत होणारी आहेत असंही त्यांनी म्हटलं. आचार्यांनी आणि सगळ्याच संतांनी साधन चतुष्टयाला खूप महत्व दिलेलं आहे. परमार्थामध्ये साधकाला मिळणारं अंतिम यश हे त्याच्याजवळ असणाऱ्या मूलभूत गुणांवर अवलंबून असतं की ज्याच्या अभावी ते कधीही गाठता येत नाही असं सांगून शंकराचार्य या साधन चतुष्टयाच्या विवेचनाला आरंभ करतात. यातल्या सगळ्यात पहिली क्रमांकाची साधना म्हणजे विवेक. नित्य आणि अनित्य अशा वस्तूंमध्ये फरक जाणणारी बुद्धी म्हणजे विवेक असं त्यांनी म्हटलेलं आहे. या दोन्हींमध्ये पृथक्करण करणारी बुद्धी इथे सर्वांना अपेक्षित आहे. विनोबा म्हणतात की आपण आपल्या डोळ्यांनी रूप पाहतो, त्याला आपण देह, आकार, मूर्ती असं म्हणतो. पण बाह्यरूपाचा परिचय झाल्यानंतर आपल्याला त्याच्या अंतरातही प्रवेश करायला लागतो. फळाचे टरफल बाजूला करून त्याच्या आतला गर चाखायला लागतो. हे टरफल बाजूला करायचं म्हणजे बाह्यरूप आणि आपला गाभा यांना वेगळं करायचं. वस्तूतलं बाह्यरूप बाजूला करून त्याच्या आतलं सारभूत असा आत्मतत्वाचा स्वीकार करण्याची सवय आपण आपल्याला लावणं म्हणजे हा विवेकाचा अभ्यास आहे असं ते म्हणतात. असा हा विवेकाचा विचार म्हणजे केवळ व्यावहारिक विचार नसून मुळातून ते परिपूर्ण असं साधन आहे. याबद्दलचं चिंतन आता आपण ऐकणार आहोत. हे चिंतन आपल्यासमोर सद्भक्त अनिरुद्ध गोविंद व्यक्त करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. या कार्यक्रमासाठी आम्ही जे गट केले होते त्यामध्ये विवेक या विषयावर चिंतन सेवा म्हणून माझा सरळ सद्भक्त अभिनव केंदुरकर याची निवड झाली होती. पण त्याला अचानक नोकरीनिमित्त परदेशात जावं लागणार असल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. त्यामुळे आजची ही चिंतन सेवा मी सद्गुरु चरणे निमंत्रपणे ठेवत आहे. परमार्थातील पहिले साधन म्हणजे विवेक असं सांगितलं गेलंय. आचार्य सर्व संत महात्मे स्वामीजी आपल्या सांगतात की विवेक म्हणजे आत्मात्म विवेक, नित्यानित्य विवेक, सारासार विवेक. ते सांगतात अंतःकरणात जर विवेक जागृत असेल तरच वैराग्य, शमदमानी शतक, मुमुक्षुत्व हे शक्य आहे. त्यामुळे विवेक हा प्रधान आणि साधकाला अखंड शेवटपर्यंत साथ देणारा असा आहे. संतांची अशी कित्येक उदाहरणं आपल्याला सापडतील की जी या संदर्भात आपल्याला पदोपदी मार्गदर्शन करतात. अगदी आपल्या जवळचं उदाहरण घ्यायचं झालं तर मोठ्या स्वामीजींचं सांगता येईल. सलातांचे काका भाईसाहेब तेंडुलकर यांच्या अचानक निधनानं सर्वजण दुःखी होते. पण मोठ्या स्वामीजींनी या घटनेकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं. तेंडुलकरांच्या घरी गडगंज पैसा, मोठी शेतीवाडी, नोकर चाकर अशा सर्व सुखसोयी असताना अंतकाळी मात्र कशाचाच उपयोग नव्हता. यात स्वामीजींना देहाची नश्वरता जाणवली आणि ते विवेकाने अंतर्मुख झाले. त्यांची पारमार्थिक बैठक अधिक संवेदने होऊ लागली. अजून एका उदाहरणात मोठ्या स्वामीजींनी विपरीत परिस्थितीतही आपली विवेकाने आपली आंतरिक शांती कशी दळू द्यायची नाही हे आपल्याला दाखवून दिलं आहे. त्यांच्या दुकानात जेव्हा चोरी झाली तेव्हा श्री पाथरकर सकाळी सकाळी त्यांच्या घरी आले. एवढ्या सकाळी आल्यानंतर स्वामीजींना विचारलं की एवढ्या सकाळी आला सगळं ठीक आहे ना. त्यावर पाथरकर म्हणाले आमचं सगळं ठीक आहे पण तुमच्या दुकानात चोरी झाली आहे. यावर स्वामीजी म्हणाले हो का बरं तुम्ही वा पुढे मी आलोच. त्यानंतर नियुक्तक्रमाप्रमाणे सर्व काही पार पाडलं. नाश्ता केला, देवाला आईला नमस्कार केला आणि ते दुकानाकडे निघाले. दुकानात सविस्तर पंचनामा झाला. त्या दिवसापासून मात्र ते दुकानात झोपायला लागले आणि रात्री दुकानात तासन तास ध्यानाची बैठक करायला लागले. या प्रसंगात आपण असलो असतो तर कसं वागलं असतो, कसं रिॲक्ट झालं असतं कोण असतं. पण विवेकाने विपरीत परिस्थितीवर मात कशी करायची याचं मार्गदर्शन स्वामीजींनी आपल्याला केलंय. आपल्यासारख्या साधकांसाठी अंतर्मुख करायला लावणारा आणखी एक प्रसंग नुकताच वाचण्यात आला. विवेकानंदांनी कालीमातेकडे केलेलं मागणं ही गोष्ट तुम्ही वाचली असेल. कुटुंबाची आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी विवेकानंद रामकृष्णांकडे आले होते. ते रामकृष्णांना म्हणाले देवी कालीमाता आपल्याशी बोलते तर आपण तुम्ही माझी विवंचना दूर करण्यासाठी प्रार्थना कराल का. तेव्हा रामकृष्ण म्हणाले मी तर अशी प्रार्थना मातेकडे करत नाही, तूच का नाही कालीमातेकडे तुझे अंतरीचे विचार मांडत. माता खूप दयाळू आहे, ती तुझं म्हणणं नक्की ऐकेल. पण कालीमातेसमोर आल्यावर मात्र विवेकानंदांनी जे सांगायचं होतं ते न आठवता मला विवेक वैराग्य ज्ञान भक्ती दे अशी प्रार्थना करायला लागले. पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही कौटुंबिक समस्येचं विस्मरण होऊन जे श्रेयस आहे ते त्यांच्याकडून घडू लागलं. पण हे केवळ सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच घडत होतं आणि साहजिकच विवेक वैराग्याचा उदय विवेकानंदांच्या अंतर्यामी होऊ लागला. स्वामीजी आपल्याला असंच साधना मार्गावरून चालताना विवेकाच्या प्रकाशात चालायला शिकवतात आणि सुधारून दाखवूनही दिलं आहे. जिथे दिसू लावला या ग्रंथात कित्येक प्रसंगात आपण त्याचं दर्शन घेऊ शकतो. मागच्याच रविवारी लोकमतमधील मंथन पुरवणीत आत्मदीप या लेखमालेत आपण सर्वांनी वाचलं असेल की परमात्मा भावाने जगताचं जर दर्शन व्यवहारात घ्यायचं असेल तर विवेक आणि वैराग्य याचं स्थान मोठं आहे असं स्वामीजींनी सांगितलंय. याचा व्यवहारातील प्रसंगात आपल्याकडून अभ्यास घडतो आहे का याचा शोध घ्यायलाच लागलो. आपली सकाळी उठल्यापासून आपली सुरुवात कशी असावी हे स्वामीजी आपल्याला सांगतात. त्याप्रमाणे उठतानाच मी देह मन बुद्धी नाही तर मुळात सच्चिदानंद स्वरूप आहो याचं स्मरण करून उठण्याचा प्रयत्न करू सुरू केला. लक्षात आलं की उठल्यावर जमिनीवरचं पहिलं पाऊल जर विवेक पूर्ण टाकलं गेलं तर पुढची पाऊलं नक्कीच स्वामीजी सांगतात तशी टाकायला सुरुवात होईल. पण स्वामीजींकडे यायच्या अगोदर परिस्थिती वेगळी होती. उठताना आळस असता ऑफिसच्या विचारातच पुढची कामं सुरू व्हायची. आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर काही वैयक्तिक कामं मिळायला लागली. नवीन कामं मिळवताना मोबाईल इंटरनेट वगैरे लेटेस्ट मीडियाचा उपयोग करून लोकांपर्यंत केलेलं काम पोहोचवायचं होतं. पण केलेलं काम हे फक्त स्वतःचं एकट्याचं नसून हे टीमवर्क आहे हेही सांगणं महत्वाचं होतं. मुख्य म्हणजे हे सर्व ईश्वरचरणी समर्पित भावने करायचं आहे असा अभ्यास करायला प्रेरणा मिळायला लागली. समर्थ जसे म्हणतात मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी राम करता म्हणता पावसी येश कीर्ती प्रताप. या ओळीचा अर्थ हृदयात रुजवण्याचा प्रयत्नांना सुरुवात केली. शनिवार रविवारच्या संध्याकाळी आम्ही जुने मित्र भेटायचो, गप्पा टप्पा टाकायचो किंवा कुठेतरी भटकंतीचा कधी भेट जमायचा. पण केंद्रात यायला लागल्यापासून मात्र ते आपोआपच मागे पडून स्वामीजींच्या प्रवचनाची ओढ निर्माण झाली. यासाठी हा विवेकच मदत करत असणार. मात्र हे स्वामीजींच्या कृपेशिवाय मार्गदर्शनाशिवाय अशक्य. आता हा विवेक चिरंतन हृदय बाळगायचा असेल तर काय करायचं इथे मात्र कसोटी आणि परीक्षा होती. कारण व्यवहारात समोर तर वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यायचं होतं. त्यात समोरच्याची एक प्रकृती आणि आपली एक व्यक्ती तर आपल्या प्रकृती वैशिष्ट्याप्रमाणे वागणार. त्यासाठी स्वामीजी सांगतात की प्रकृती बदलता येत नसली तरी विवेकाने आपण या प्रकृतीच्याही पलीकडे आपल्या मूळ स्वरूपाकडे जाऊ शकतो. सत्संगती सत्शास्त्र श्रवणाने आत्मा आणि अनात्मा यासंबंधी विवेक निर्माण होतो आणि साधकाला ब्रह्मभावाबद्दल रुची निर्माण होते. विवेक असल्याखेरीज कितीही वर्ष अगदी 20-30 वर्ष जरी साधना केली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. आता गरज आहे ती निकराच्या प्रयत्नाची. स्वामीजींनी मोठ्या प्रेमाने दाखवलेल्या या वाटेवरून चालताना कधी धडपडलो भरकटलो तर पुन्हा सद्गुरूंच्या उपदेशाचा विजय ध्वज उंच पकडून नेटाने दुप्पट आरोग्याने माझ्या प्रमाणात आपल्याकडून घडत राहो. परमार्थाच्या धनुष्यावर विवेकाची प्रत्यंचा चढवून वैराग्य शमदम आदी षटक आणि मुमुक्षत्व या बाणांनी विकारांचा भोग करत त्यांना नामोहरम करत प्रकृतीच्याही पलीकडे असलेल्या आपल्या स्वरूपाशी आपण एकरूप होऊ. स्वामीजींच्या आणि त्यांनी केलेल्या उपदेशाच्या सतत सान्निध्यात राहून परमार्थातील पहिलं साधन असा जो विवेक आपल्या सर्वांमध्ये सतत जागृत आहो अशी मी स्वामीजींच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. हरिओम तत्सत.
अशा या विवेक या प्रधान साधनानंतर त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून पुढची साधना सांगितलेली आहे ती म्हणजे वैराग्य. वैराग्याचा विचार इथे सुटा असा आलेला नाही. आचार्यांपासून सर्व संतांनी वैराग्य म्हणजे विवेकयुक्त वैराग्य सांगितलेलं आहे. समर्थ एका ओवीमध्ये असं म्हणतात की महत भाग्य हातास आले तरी भोगू नाही जाणवतले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले तरी विवेक नाही. शंकराचार्यांनी एक सुंदर उपमा दिली आहे. ते म्हणतात की साधकाला विवेक आणि वैराग्य हे पक्षाच्या पंखाप्रमाणे असतात. दोन्हीही बळकट असणं महत्वाचं. केवळ एकाच्या साह्याने उडणं शक्य नाही. ते म्हणतात की आपल्या इंद्रियांना मिळणाऱ्या सर्व भोगांपासून ते परलोकापर्यंतच्या सर्व भोगांचा त्याग म्हणजे हे वैराग्य आहे. आपल्याकडे किती ऐहिक गोष्टी आहेत किंवा नाहीत यावर हे वैराग्य अवलंबून नाही, तर आपल्या अंतःकरणामध्ये विषयांबद्दलची किती ओढ किंवा आस्था आहे किंवा नाही यावर ते अवलंबून आहे असं सगळे संत सांगतात. विनोबा म्हणतात की आंबा गोड लागतो पण गोडी का फक्त आंब्यात आहे. आपण आपल्या सर्व आतली गोडी विषयांमध्ये ओततो आणि मग ती वस्तू तो विषय आपल्याला गोड लागायला लागतो. म्हणून जर आपण आपल्या आतली गोडी चाखण्याचा प्रयत्न करू म्हणजेच वैराग्याचा अभ्यास करणं आहे. या वैराग्याविषयीचं चिंतन आता आपण ऐकूयात. सद्भक्त सौभाग्यवती निवेदिता चांदोरकर आपल्या समोर ते सादर करेल.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. केंद्रात यायला लागल्यापासून सहजपणे कानावर पडणारा वैराग्य हा शब्द कधी तसा अवघड वाटला नाही, पण त्याच्यावर चिंतन करण्याची वेळ आल्यावर हा विषय खूपच अवघड आहे हे लक्षात आलं. मात्र या निमित्ताने वैराग्य ह्या विषयाच्या चिंतनामुळे स्वतःला सुधारण्याची एक चांगली संधी चालून आली आहे असं वाटलं. आणि या संदर्भात आमच्या ग्रुपनी जे थोडंफार चिंतन केलं ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. श्री शंकराचार्य यांच्या विवेक चुडामणी या ग्रंथात वैराग्याची व्याख्या अशी केली आहे. इह अमूत्र फलभोग विराग म्हणजे इहलोकीचे तसेच देह ठेवल्यानंतर परलोकीचे जे भोग आहेत त्या सर्व भोगांविषयी वितृष्णा अनिच्छा. आपण संसार करत असताना कितीतरी विषयांमध्ये गुंतलेलो असतो. आपलं घर असतं, आपले नातेवाईक असतात, आपण घरात कित्येक गोष्टी जमवलेल्या असतात. यातील काही गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यात गरजेच्या असतात. रोजचे व्यवहार पार पाडण्यासाठी काही विषयांचा उपभोग घेणे आवश्यक असते. पण ह्या आवश्यक गोष्टींबरोबर आपण बऱ्याच अनावश्यक गोष्टी पण साठवत असतो आणि त्यात गुंतत असतो. आपण कितीही हे विषय भोगले तरी आपल्याला त्यातून कधीच शांती समाधान मिळत नाही. विवेकाने ह्या विषयाचे स्वरूप लक्षात घेऊन मनावर त्याचा लेप चढू न देता अनावश्यक विषयांचा त्याग करणे म्हणजे वैराग्याचा अभ्यास. इंद्रिय भोगांचा प्रत्यक्षत त्यागाच्या पुढे जाऊन मनाने त्या विचारांचा विषयांचा त्याग करणे हे सर्वात महत्वाचे. या ठिकाणी मला याज्ञवल्क्य ऋषींचे उदाहरण द्यावेसे वाटते. जनक राजाच्या दरबारी याज्ञवल्क्य ऋषींना एकदा विचारण्यात आले की वैराग्य म्हणजे काय. त्यावर ते म्हणाले, राजा उद्या सांगतो. आणि आपल्या सर्व संपत्तीचा त्याग करून दुसऱ्या दिवशी अतिशय साधनावेशात दरबारात हजर झाले व म्हणाले, राजा हे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय हे शब्दात न सांगता त्यांनी ते कृतीतून दाखवून दिले. या उदाहरणातून आपल्या लक्षात येतं की इतक्या पराकोटीचे वैराग्य याज्ञवल्क्य ऋषींनी किती सहजतेने साध्य केले. त्याच्या मागे निश्चितच त्यांची साधना व अभ्यास असणार. आपल्या जीवनात हे आपण कसे साध्य करू शकू, तर त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करून बघितल्या पाहिजेत. स्वतःलाच आपण काही नियम घालून घेतले पाहिजेत. आपल्या रोजच्या आयुष्यात आपला कित्येक गोष्टींशी संबंध येतो. आपलं घर, आपले नातेवाईक, पैसा अडका, आपल्या रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या या सगळ्या गोष्टींशी आपण मनातून किती जोडले गेले आहोत हे तपासून बघितलं पाहिजे. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे कामवाल्या बायका येतात, त्यांना आपण उरलेलं अन्न, जुन्या झालेल्या गोष्टी अशा अगदी सहजतेने देत असतो. खरं म्हणजे किती उपकार आहेत त्यांचे आपल्यावर. हेच जर आपली एखादी आवडती गोष्ट किंवा वापरातली गोष्ट त्यांना द्यायची झाली तर ते आपण त्याच सहजतेने देऊ शकू का, याचा धाडा घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या एक एक गोष्टीत आपण खरेच किती गुंतलेलो आहोत हे आपल्या लक्षात येईल. या सर्वाची परीक्षा ध्यानात होत असते. ध्यान करत असताना आपण अनेक वेळा विषयांचे चिंतन करत असतो किंवा हे वैषयिक विचार आपल्याला सर्वात जास्त त्रास देत असतात. या विषयांच्या विचारांचा मनतः त्याग ध्यानात जितका जास्त जमेल तितका ध्यानातून उठल्यावर व्यवहारात विषयांचा त्याग जमायला लागेल. इथे विवेकाला खूप महत्व आहे. विवेकानेच विषयांचा पोकळपणा आपल्या लक्षात येतो आणि त्याबद्दलची ओढ पण कमी होते. आपलं भाग्य खरोखर इतकं थोर आहे की आपण सद्गुरूंच्या मुखातून श्रवण करत आहोत. त्यांचे विचार सतत कानावर पडल्यामुळे विवेकाचा आणि त्याबरोबर वैराग्याचा अभ्यास आपल्या जीवनात करण्याच्या अनेक युक्त्या आपल्याला सापडतात. त्यापैकी ज्या गोष्टींचा अभ्यास मी केला त्याबद्दल थोडं सांगते. आम्ही 2 वर्षांपूर्वी अमेरिकेतून कायमचं भारतात परत आलो. तिथे 5 वर्षात कितीतरी छान छान गोष्टी जमवल्या होत्या. त्या सर्व तिथेच ठेवून येताना फार वाईट वाटत होते. सर्वात जास्त त्रास झाला मी केलेली सर्व पेंटिंग्स तिथे सोडून येताना. पेंटिंग्स मोठी असल्याने ती आणणं शक्यच नव्हतं. त्यावेळी प्रकर्षाने मला आठवली ती मोठ्या स्वामीजींनी दुकान विकलं तेव्हाची गोष्ट. त्यांनी जेव्हा आपलं दुकान विकलं त्या शेवटच्या दिवशी किती सहजतेने ते त्यातून बाजूला झाले आणि त्यांनी परत मागे वळून बघितलं देखील नाही. त्या दिवशी सर्वच साधकांनी दुकानात गर्दी केली होती आणि कापड विक्री खूप झाली. परंतु स्वामीजींनी ते सगळे पैसे नवीन मालकाला दिले आणि आपण त्यातून वेगळे झाले. मी जेव्हा प्राप्त परिस्थितीचा पूर्णपणे स्वीकार केला त्यावेळी मी त्या दुःखातून किंवा त्रासातून सहजतेने बाहेर आले असं मला आठवतं. त्यानंतर मला असं वाटलं की जे झालं तेच माझ्यासाठी चांगलं होतं. म्हणजे हा विवेक स्वामीजींच्या एका आठवणीतून उदयाला आला आणि सहजच त्या अनावश्यक विचारांचा त्याग घडला. सध्या मी जो प्रयत्न करत आहे तो म्हणजे स्मृतीजन्य विषय उपभोगांचा त्याग. एखादा विषय उपभोगल्यानंतर आपण परत तो विषय आठवून उपभोगण्याचा प्रयत्न करत राहतो. मग तो विषय आवश्यक असेल किंवा कधी कधी अनावश्यक देखील असेल. घरामध्ये कधी कधी वादावादी होते आणि आपण चिडतो. हे होऊच नये म्हणून कितीही प्रयत्न केला तरी ते कधी कधी होते. परंतु नंतर ते फार काळ मनात कॅरी न करता ते लगेच विसरलं पाहिजे असा अभ्यास मी सध्या करत आहे. त्याचबरोबर पूर्वी घडलेल्या प्रसंगांचे म्हणजेच लग्न समारंभ, वाढदिवस यांचे फोटो व्हिडिओज बघून परत परत उजळणी करणे हे टाळायचे. त्याऐवजी आपल्याला जर थोडा मोकळा वेळ मिळाला तर तो टीव्ही बघणे किंवा गाणी ऐकणे यामध्ये न घालवता तो वेळ सत्कारणी लावला पाहिजे. म्हणजे अनावश्यक विषय आपण सहज टाळू शकू. त्याचबरोबर जे नित्यकर्म आहेत म्हणजे कामावर जाणे, जेवणे, झोपणे की जी आपण टाळू शकत नाही, ती कर्म करत असताना आपण जास्तीत जास्त सोहमचे अनुसंधान टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कोणत्याच कर्मांचा लेप मनावर चढणार नाही. असे जे प्रयत्न करण्याचा आम्ही निश्चय केला आहे तो स्वामीजींच्याच कृपेने सफल होवो अशी त्यांच्या शरणी प्रार्थना.
आता आपण विवेक वैराग्य सापडले माझ आता मना तुझं कोण पुसे हा अभंग सद्भक्त अभिजित केंदुरकर आणि सद्भक्त गिरीश गोरे यांच्याकडून ऐकूया.
स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः। विवेक वैराग्य सापडले मज, सापडले मज, विवेक वैराग्य सापडले मज, सापडले मज। आता मना तुझ कोण पुरुषे, कोण पुरुषे, विवेक वैराग्य सापडले मज, सापडले मज। धरुनी आणि न करीन ध्यानस्थ, करीन ध्यानस्थ, मग होईल अंत इंद्रियांचा, इंद्रियांचा, विवेक वैराग्य सापडले मज, सापडले मज। तुझाची तुझला करीन पारखी, करीन पारखी, मना तू विलोकी आपणासी, आपणासी, विवेक वैराग्य सापडले मज, सापडले मज। बहिणी म्हणे मना यश घेता हित, यश घेता हित, ना तरी पतित पावशील, पावशील, विवेक वैराग्य सापडले मज, सापडले मज, विवेक वैराग्य सापडले मज, सापडले मज।
साधन चतुष्टयामधली या पुढची साधना म्हणजे शमदमादी शतक म्हणजे सहा गुण। विवेक आणि वैराग्य यामुळे निर्माण झालेल्या स्थितीची जपणूक हे सहा गुण करतात। हे सहा गुण म्हणजेच शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान होत। आपल्या अंतःकरणाला विषयांमुळे निर्माण होणाऱ्या गोंधळापासून दूर ठेवणं, एका मर्यादेच्या पलीकडे इंद्रियांचा विषयाशी संयोग न होऊ देणं, आपल्या आतल्या शांतीमध्ये रमून राहणं, आपल्या वाट्याला येत असलेली सुख आणि दुःख दोन्ही सहन करणं, स्वामीजी आपल्याला वेळोवेळी करत असलेल्या उपदेशावर, ते दाखवत असलेल्या जगण्यावरती पूर्णपणे श्रद्धा ठेवणं आणि त्या सगळ्यामुळे आपल्याला प्राप्त होणाऱ्या समाधानी वृत्तीमध्ये राहणं म्हणजे हे ते सहा गुण आहेत। या सहा गुणांविषयीचं चिंतन आता आपण एकत्रितपणे ऐकणार आहोत, ते म्हणजे सद्भक्त श्रीपाद कुलकर्णी आणि सद्भक्त शुभांगी नेंडे यांच्याकडून।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। शमदमादी शतकातला पहिला गुण म्हणजे शम हा गुण। शम म्हणजे काय तर मन शांत होणे, मनाच्या सर्व खळबळीचा उपशम होणे, ही झाली मनाची अवस्था म्हणजे या गुणाचा आउटकम। पण हा शम गुण ग्रहण करण्यासाठीची बेसिक रिक्वायरमेंट किंवा म्हणजे परमार्थात जे प्रतिबंधक विषय आहे त्याचा मनपूर्वक निग्रह। आपला अनुभव असा असतो की एखादी गोष्ट सफल करण्याच्या दृष्टीनं जर काही आपण निश्चय केला असेल तर तो आपण सहज जमवून घेतो, पण न करण्याच्या गोष्टीचा काही निश्चय असेल तर तो अवघड जातो। अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर नामस्मरण करायचं, ध्यान करायचा, या गोष्टी आपण केंद्रात आल्यापासून जमवून घेतो, पण फार वेळ टीव्ही पाहायचा नाही, पेपर वाचायचा नाही, या गोष्टी जमवताना थोडा त्रास होतो। म्हणजे आपल्याला हे जे त्याज्य विषय आहेत ते आपल्याला समजतात, पण त्याचा मनपूर्वक निग्रह करणं थोडं अवघड जातं। पण अशा वेळी आपण जे आधी दोन गुण पाहिले, विवेक आणि वैराग्य, त्याचा आधार घेत शांतपणे निश्चयपणे जर मनाला समजू शकलो तर आपण मनाला आपल्या बाजूने करता घेऊ शकतो, आणि हे सर्व संतांनी त्यांच्या उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे। आपल्याला श्रीधर स्वामींची गोष्ट माहिती आहे, भगवंताखेरीज दुसरा एखादा जरी विचार आला तर ते गडावर जो तलाव आहे त्यावर बुडी मारून येत आणि नंतर ओल्यानं राहत. समर्थांनी तर मनी कामत्या राम चित्ती वसेना असा मार्मिक उपदेश केला आहे. आपण गढूळ पाण्यात किती प्रयत्न केला तरी आपलं प्रतिबिंब दिसत नाही. तसंच परमार्थात शमहागुण आत्मसात केल्याशिवाय प्रगती करणं अवघड आहे. हा शमहागुण अभ्यास करताना किंवा हा अंगी बाणवताना म्हणजे एक स्वतःशी केलेली लढाईच असते. एकीकडे विषयांची ओढ आणि दुसरीकडे बुद्धिमत्तला निश्चय याचं द्वंद्व सतत चालू असतं. पण विवेक आणि वैराग्याचा पाया असेल तर तसं होत नाही. असा मनोनिग्रह योग्य आणि स्वतःच्या कल्याणासाठीच आहे असं वाटू लागतं आणि त्यामुळे सहजच एखादा निश्चय हाताळला जाऊ शकतो. केंद्रात होणाऱ्या श्रवणामुळे आणि स्वामीजींच्या कृपेमुळे हळूहळू का होईना या गुणांचा अभ्यास चालू आहे. शमाला पूरक असा दुसरा गुण म्हणजे दम. शम आणि दम हे दोन्ही गुण इतके इंटरलिंक आहेत की ते वेगळे करून अभ्यासणं थोडं कठीणच आहे. आपले जे विकार वासना आहेत त्यांवर विजय मिळवण्याची ही दोन साधनंच आहेत. मुदक्यात सांगायचं झालं तर शम म्हणजे मनसंयमन आणि दम म्हणजे इंद्रियसंयमन. आपण रामरक्षा स्तोत्रात म्हणतो ना मनोजयम जितेंद्रियम तेथे. आपली जी इंद्रिय आहेत त्याच्या प्रत्येकाचा एक विषय किंवा रमण्याचं ठिकाण आहे आणि प्रत्येक इंद्रिय आपले विषयवस्तूंचं ग्रहण करण्यासाठी आसुसलेले असतात. जसं डोळ्यांचं बाहेर पाहणं, जिभेचं रसग्रहण करणं, आता दिवाळी आलेलीच आहे, कानाचं ऐकणं, जरा कुठे सूरताल ऐकवायला की आपण लगेच आकर्षित होतो. कान ऐकण्याचं काम करून मोका होतो पण मन त्यातच गुंतून राहतं. किती छान वाटत होते ना ते सूर असं चिंतन करून परत ऐकण्याची आपण इच्छा करतो. म्हणजे हे विषय भोगत नसताना सुद्धा त्याचं चिंतन आणि परत चिंतनातून विषय उपभोगण्याची इच्छा असं चक्र ते चालू होतं. या गुणांचा अभ्यास करताना लक्षात आलेला पहिला पॉइंट म्हणजे हा अभ्यास दम या गुणांचा अभ्यास थोडा सुरुवातीला फोर्सफुली पण निश्चयपणे करता येतो, करावा लागतो आणि अर्थातच त्याचा पाया असला पाहिजे विवेक आणि वैराग्य. दुसरा लक्षात आलेला पॉइंट म्हणजे वैयक्तिक पातळीवर आपले मन इंद्रिय कुठे ओढ घेतं हे ओळखणं. स्वतःशी प्रामाणिक राहून मनाचा आवेग आणि त्याच्या प्रेरणा कुठे आहेत हे शोधणं. कारण कदाचित मला अवघड वाटणारी गोष्ट एखाद्या करता सोपी असू शकते. तिसरा लक्षात आलेला पॉइंट म्हणजे त्यासाठी असलेली सावधानता. एकदा ऑफिसमधनं घरी येत होतो आणि मिठाईच्या दुकानातून खमंगल सामोसाचा वास आला. मी कधी दुकानात गेलो आणि घरी घेऊन आलो हे मला समजलं पण नाही आणि बाहेरचं न खाण्याचा थोडासा जो मी निश्चय केला होता तो कधीच माझ्या मोडीत निघाला होता. अशा छोट्या छोट्या गोष्टीत आपण किती बेसावध असतो याचा प्रत्यय मला आला होता. म्हणजे मन इंद्रिय विषयाच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतात आणि बुद्धी निश्चयाच्या जोरावर त्यांना आवरायला पाहत असतं. अशा वेळी सावधचित्त असणं फार गरजेचं आहे. अशा मोक्याच्या वेळी मनाचा आवेग जर आपण पुढे ढकलू शकलो किंवा स्वामीजींनी एकदा सांगितलं होतं आपल्याला की मनाला असं शांतपणे समजवता आलं आज नको आपण उद्या घेऊ परवा घेऊ तर हा मनाचा आवेग बराचसा कमी होतो आणि स्वामीजींच्या शब्दाचा आधार मिळतो जितकं जमू तितकं अधिक समाधान. रामकृष्णांच्या जीवनातला एक म्हणजे एक प्रसंग आहे छोटा. त्यांना जिलबी फार आवडायची पण ते जिलबी खाताना त्याचे बारीक बारीक तुकडे करत आणि एक एक तुकडा खात. पहिला तुकडा खाऊन जे समाधान मिळालं तेच दुसरा तुकडा खाऊन मिळालं का हे ते पाहत. म्हणजे यातून त्यांचा अखंड सावधानपणा दिसून येतो. आता आपले दिवसातले कमीत कमी 12 तासपेक्षा जास्ती जवळ असलेला मोबाईल सगळ्यांच्याच एक सखा बनलेला आहे. इंटरनेट SMS वगैरे तर सगळ्यांशी कनेक्ट राहण्यासाठीची बेसिक गरजच बनलेली आहे. अगदी उपयोगी असलं तरी फेसबुक व्हॉट्सअप वगैरे त्याच्यावर अनावश्यक अपडेट कमेंट करताना वेळ हा जातोच. तर हे थोडं कंट्रोल करण्यासाठी त्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचा छोटासा प्रयोग करतो. शमदमाची पुढची पायरी म्हणजे उपरती हा गुण. बरेचदा आपण हा थोडा तिरकस अर्थानेच वापरतो. म्हणजे एखाद्या व्यवहारातली बाब उशिरा लक्षात येणं किंवा उशिरा सुचलेलं शहाणपण अशा दृष्टीनं. पण शमदमातली शतकातला उपरती हा गुण त्याहून फारच भिन्न आहे. आपण या गुणांचा अभ्यास करताना साधना सुरू झाली की जीवनासंबंधीचं खरं चित्र समोर येतं. उपरतीमुळे विषय वासना यांविषयी आतूनच अनासक्ती निर्माण होते आणि ही अनासक्ती वैफल्यातून नसून तर एक प्रकारे क्लिअर अंडरस्टँडिंगमुळे आलेली असते. स्वामीजींच्या ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे उपरतीमुळे साधक संसारात असून नसल्यासारखा असतो. अगदी कोणत्याही आनंदाच्या, दुःखाच्या, कसोटीच्या, त्यागाच्या क्षणी सर्व प्रसंगात तो अत्यंत सावध असतो. भगवंताच्या ठिकाणी त्याची श्रद्धा पूर्ण दृढ झालेली असते. आपल्याला तुलसीदासांची कथा माहिती आहे. उपरती झाल्यावर त्यांच्यात किती पराकोटीचा बदल झाला आणि त्यांच्याकडून रामचरित्रासारखे महान ग्रंथ घेऊन झाला. उपरती प्राप्त होण्याआधी शम दम या गुणांचा अभ्यास करताना जन मनाचे द्वंद्व घालमेल होत असते ते उपरती झाल्यावर होत नाही. किंबहुना मनाला, इंद्रियाला अशी अवस्था प्राप्त झालेली असते की ते कायम फोकस राहतात आणि सहजासहजी डिस्ट्रॅक्ट होत नाही. स्वामी स्वरूपानंद एका अभंगात म्हणतात ना, धनसुख तारा असुदे पसारा, नको देवी ठारा असस्तिते. अशी सहज स्थिती येऊन आत्मरूपात अधिकाधिक रमण्याचा प्रयत्न होत. अगदी थोडक्यात या सगळ्यांचा ओव्हरव्ह्यू घ्यायचा झाला तर हे तिन्ही गुण म्हणजे मनाच्या एक चढत्या क्रमाच्या टप्प्या आहेत. पहिला गुण म्हणजे शम, मनसंयमन आणि त्यातून झालेली मनाची शांतावस्था. त्याच्या जोडीचा दम हा गुण म्हणजे इंद्रिय संयमन आणि उपरती म्हणजे सहजपणे निर्माण झालेली अनासक्ती आणि आत्मरूपात अधिकाधिक रमण्याचा प्रयत्न. शेवटी तुकाराम महाराजांच्या अभंगातील एका ओळीचा आधार घ्यावा असा वाटतो. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिवस जागृतीचा. स्वामीजी, असा नित्य जागृतीचा दिवस आमच्या जीवनात येवो ही तुमच्या चरणी प्रार्थना.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. आताच आपण सद्भक्त श्रीपाद कुलकर्णी याच्याकडून शम दम उपरती यावरील चिंतन ऐकले. आता आपण तितिक्षा, श्रद्धा, समाधान यांच्या अभ्यासाला स्पर्श करूया. तितिक्षा, प्रारब्धानुसार जी सुख दुःख प्राप्त होतील त्यांचा यत्किंचितही प्रतिकार न करिता, चिंता वाटू न देता, दुःखोद्गार न काढता ती सुख दुःख सहन करणे, याला तितिक्षा म्हणतात. तितिक्षेला अजून एक गोड अर्थ आहे, तो म्हणजे निःशब्द सहिष्णुता. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र. ज्या क्षणी राज्याभिषेक, त्या क्षणी 14 वर्ष वनवासात जावे ही आज्ञा. ज्या क्षणी राजवस्त्र परिधान करणार, त्या क्षणी वल्कल मिसायला लागली. त्यांनी हे कोणताही प्रतिकार न करता सहजतेने सहन केलं, कारण त्यांनी आज्ञा मनाने, चित्ताने, बुद्धीने, अंतःकरणपूर्वक स्वीकारली. आपल्या जीवनात छोटे छोटे प्रसंग बरे वाईट घडतात, त्या दुःखाने, संकटामुळे आपण हताश होतो. या गोष्टी शांतपणे सहन न करता आपण त्याचा दोष प्रारब्धाला, परिस्थितीला, व्यक्तीला देत बसतो. तितिक्षेच्या अभ्यासाने हे कष्टाशिवाय सहन केले जाते, त्यामुळे आपली मानसिक शक्ती वाढते. कधी वीज गेली, कधी पाणी गेले तर आपलं शरीर बिघडून जाते, तेव्हा वैतागतो. ही गोष्ट सहन करावी. कधी पार्किंग न मिळणं, या छोट्या गोष्टीस आपण एकदम व्यग्र होऊन जातो. मग वीज बंद, पाणी व्यवस्था, वाहतूक व्यवस्था सर्वांच्यावर दोषारोपण करतो. आपण थोडं देखील सहन करत नाही. सध्या आपल्या घरी कोणी पाहुणे राहायला आले तर आपली स्पेस, आपली वेळ द्यावी लागते यांनी त्रस्त होतो. हे सहन करत नाही, याचा अभ्यास करणं मला माझ्या हे तितिक्षेचा अभ्यास असेल असं वाटलं. सुखाचा व दुःखाचा दोहांचा धक्का बसून आपण विचलित होतो. आपल्याला आत्मबोधाचा उदात्त हेतू करता जीवनातील प्रसंगांना तितिक्षेने सामोरे जायचं आहे, कारण याचा परिणाम आपल्या मनावर, जीवनावर, साधनेवर होतो. आपले मन शांत श्रद्धायुक्त असेल तर साधना होते. मग याचा अभ्यास अनिवार्य आहे, हे एकदम होणार नाही. परमात्मा दर्शन होण्यासाठी देखील साधकाला तितिक्षेने म्हणजे धैर्याने साधना करत राहावी लागते. ध्यान कधी चांगले होते तर कधी खूप विचार येत राहतात. विचारांमुळे आपण रेसलेस होऊन जातो. पण इथे सावधपणे तितिक्षेचा अभ्यास केला तर, विचारांकडे साक्षी राहून पाहिले तर विचार कमी होतात. शबरीचं एक उदाहरण म्हणजे तितिक्षेचं. शबरीने प्रभू रामचंद्रांची वाट तितिक्षेने पाहिली, श्रद्धेने पाहिली. आता हा तितिक्षेचा गुण जीवनाला उजाळा देतो. तसेच पुढचा एक गुण म्हणजे श्रद्धा. सद्गुरूंवर, सद्गुरूंच्या वचनावर, श्रुती वचनांवर संपूर्ण विश्वास. आपला विश्वास हा नातेवाईकांवर, पैशावर असतो, पण त्याला आपण श्रद्धा म्हणत नाही. श्रद्धा ही जीवनाचा आधार आहे. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही, असे गोंदलेकर महाराज म्हणतात. श्रद्धा ठेवणे हा मानवी स्वभाव आहे. श्रद्धा कुठे ना कुठेतरी असते. साधू बँकेतून पैसे काढताना आपल्याला खऱ्याच नोटा येतील असा आपल्याला विश्वास असतो. तर अनेक जीवनात फायनान्स ऍडवायझर, लीगल कन्सल्टंट यांच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि व्यवहार करतो. आपल्या जीवनात आपले सद्गुरू, आपली मायमाऊली आहेत, त्यांच्यावर आपली सहज श्रद्धा बसते, कारण त्यांना आपल्याकडून कोणतीच अपेक्षा नसते. ते फक्त आपलं कल्याण व्हावं आणि आपण आत्मज्ञान प्राप्त करावं यासाठी आपल्याला उपदेश करतात की तू देह मन बुद्धी नसून आत्मस्वरूपच आहेस, तत्वम असी, तूच परमात्मा स्वरूप आहेस. खरोखर माझ्या जीवनात ही श्रद्धा आहे का असा मला प्रश्न पडला. माझा पूर्ण विश्वास आहे का की मी आत्मस्वरूपच आहे? तर हा विश्वास वाढावा म्हणून मी माझ्या अंतःकरणात ठसावा म्हणून चिंतन मनन सुरू केलं. यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करत आहे. त्याकरता सद्गुरु वचन, संत वचनांचा आधार घेत आहे. आपल्या प्रकृतीला संपूर्णपणे बाजूला सरून सद्गुरु जे सांगतात ते विश्वासाने वागण्याचा, वर्तन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. ही श्रद्धा आहे. कधी कधी आपणास जमत नाही, पण आपले हित अंतिम हित कशात आहे हे त्यांच्याशिवाय आपल्यावर कोण सांगणार? आपल्याला त्यांच्याशिवाय जगात निर्व्यास निष्कपट प्रेम करणारे कोण आहे? सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत. उंबरीकर महाराजांनी अंबुरायांना जेव्हा नामाची दीक्षा दिली तेव्हा ते म्हटले असंच साधना चालू राहू देत. तर बाबांनी 3 महिने सतत नामस्मरण केलं. नामात खंड पडू नये म्हणून झोपही घेतली नाही. त्यांच्या पुढे डोळ्यांपुढे झगझगीत प्रकाश दिसत होता. यातून त्यांची सद्गुरूंवरची श्रद्धा शरणागती दिसून येते. जशी आई आपल्या लहान लेकराला छोटे छोटे घास करून भरवते, तसे सद्गुरु आपल्याला अत्यंत प्रेमाने आत्मीयतेने आत्मबोध बोध प्राप्त करून देत असतात. म्हणून सद्गुरूंवर श्रद्धा ही शिष्याच्या कल्याणासाठी फार महत्वाची आहे. हे जीवन कपोल कल्पित नाही किंवा ऋषी मुनींच्या वेळेचे नाही, तर आता या काळात पूजनीय स्वामीजी स्वतः जीवन जगत आहेत. आपले आदर्श होऊन राहिले आहेत. त्यांचे जीवन आपल्याला खुणावत आहे. जग रहाटीप्रमाणे न जाता सद्गुरूंनी जे पारमार्थिक जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने ते आपल्याला घेऊन जात आहेत. मध्ये उद्या एकांशी बोलताना एक सद्गुरू असं मला म्हणाले, तुम्ही जे जीवन जगता त्यामध्ये काही थ्रिल नाही, तुमच्यात धमक नाही, साधं जीवन जगता. परंतु आपलं जीवन हे प्रवाहाचे वृद्ध पोहायचं आहे हे सांगते. आम्हाला युवांना चार चौघांसारखं भरकटलेलं दिशाहीन जीवन कंठायचं नाही, तरी कुटकट असे तेजमय असे जीवन जगायचं आहे. तद्वत प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये सद्गुरूंवर, त्यांच्या वचनांवर, त्यांनी सांगितलेल्या साधनेवर विश्वास आहे, श्रद्धा आहे. तेजमय जीवनाकडे झेप घेण्याचा प्रयत्न करणारे व्हावे असे वाटते. हे सर्व करण्यामध्ये आम्हाला खरंच थ्रिल आहे. जीवनात आम्ही अनुग्रहित आहोत याचे भान राखण्याचा प्रयत्न केला जातो. आमच्या जीवनाची क्लॅरिटी, साधना, केंद्र, सेवा ही झाली आहे. स्वामीजींचे प्रेम, आशीर्वाद, त्यांच्या श्रद्धेने आमचे जीवन फुलत आहे. शमदमावी षटकातली शेवटचं म्हणजे समाधान. आपल्याला काय मिळालं म्हणजे आपण समाधानी होऊ, याचा शोध आपणच घ्यायचा आहे. आपण समाधानाचा बाहेर शोध घेत असतो. नाभी तर कस्तुरी असली जवळी, हिंगे रानू माई मृग जैसा असं आपण करत असतो. आपल्या ही जीवनातील प्रगतीच्या एकेका टप्प्यावर आपल्याला असं वाटतं की तृप्ती मिळते, समाधान मिळते, पण ते शॉर्ट टर्म गोल अचीवमेंट असते. ते खरंच सुख समाधान नसतं. हे आत्म्याचं समाधान नाही. या सुखाने तृप्ती मिळते पण ती तात्पुरती. एकदा आमचे मॅनेजमेंटचे सर म्हणाले होते, एका व्यक्तीकडे 3 फॅक्टरी असतील तर ती जगातील सर्वात सुखी म्हणतात. एक म्हणजे आईस फॅक्टरी, शांत वृत्ती असणारी. दुसरं म्हणजे शुगर फॅक्टरी, म्हणजे सुसंवादी. आणि तिसरं म्हणजे सॅटिस्फॅक्टरी, म्हणजे समाधानी. हे वरील गुण अहिक जीवनात यशस्वी होण्यास सांगतात, तर परमार्थात याचे किती महत्व आहे हे आपण जाणतो. शेक्सपियर म्हणतो, अनइझी लाईज द हेड वेअर्स द क्राउन. भीती, तळमळ, काळजी यांनी जीवन सबंध ग्रासलेलं आहे. म्हणून आध्यात्मिक जीवनाची, शांतीची, समाधानाची ओढ आपल्याला आहे. असं समाधान ही एक आंतरिक खून आहे. खरं समाधान आपल्याला सद्गुरूंच्या सान्निध्यात लागते. सद्गुरूच आपल्याला समाधान मिळवण्याचा मार्ग दाखवतात, नव्हे तर ते आपल्याला समाधानाप्रत घेऊन जात आहेत. जे मिळाले दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते खरे समाधान. साधकाचे अंतकरण जसजसे निर्मळ होईल तससा या समाधानाचा अधिकाधिक प्रत्यय येऊ लागतो. उत्तम ध्यानानंतर, उत्तम नामानंतर जे होते ते समाधान. या सर्व वेळेला चित्तवृत्ती नाहीशा झाल्यामुळं आपण आपल्या स्वरूपाला स्वाभाविकरित्या प्राप्त होतो, यालाच समाधान म्हणतात. मध्यवर्ती संकल्पांचा, अनुसंधानाचा अभ्यास करताना तसंच संतांच्या सहवासात आपल्याला समाधान लाभते. सत्संगतीमध्ये कधी पारमार्थिक अवघड विषय समजला की समाधान लाभते. स्वामीजींचे भगवंताचे दर्शन घेताना समाधान लागते. समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा. सद्गुरूंच्या कृपेने साधन चतुष्टयातील विवेक वैराग्य आणि शमदमादी षटकाच्या अभ्यासाने आपल्याला आत्मिक समाधान प्राप्त होऊ शकते. यासाठी आपण स्वामीजींचे चरणी तशी प्रार्थना करू.
साधन चतुष्टयामधलं यानंतरचं शेवटचं साधन म्हणजे मुमुक्षुत्व. शंकराचार्य याबद्दल म्हणतात की आपलं सत्यस्वरूप ओळखून जी सर्व बाह्य बंधनं आहेत म्हणजे देहापासून ते आपल्या अहंकारापर्यंत अशा सगळ्यापासून मोकळं होण्याची तीव्र इच्छा म्हणजे मुमुक्षुत्व. दुःखापासून पूर्णतः सुटका आणि अत्यंतिक सुखाची तीव्र तळमळ म्हणजे मुमुक्षुत्व. ही तळमळ मंद, मध्यम आणि तीव्र स्वरूपाची असते असं म्हटलं जातं. याविषयीचं चिंतन आता सद्भक्त संतोष बांदल आपल्या समोर व्यक्त करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. साधन चतुष्टय या विषयाच्या अंतर्गत आमच्या ग्रुपला जो मुमुक्षुत्व विषय मिळाला त्याच्या अंगाने जो अभ्यास झाला त्यावरील चिंतन सद्गुरु कृपेने प्रकट करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येकाच्या जीवनाला एक दिशा असते, एक वेग असतो आणि त्याच्या प्रकाशात तो चालत असतो आणि त्याला जे हवं आहे त्यापर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न करीत असतो. संतांची संगती, आपल्या स्वतःची विचार प्रक्रिया, संसारातील दुःखे किंवा भोगांविषयीची अनिच्छा यापैकी कोणत्या तरी कारणाने मनुष्य मुमुक्षुत्वाला प्राप्त होत असतो. अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्तीसाठी धडपड करू लागतो. सद्गुरूंच्या सहवासात आपल्या ठिकाणी वेग वैराग्य जागृत होते. आपल्या लक्षात येऊ लागते की रोजच्या जीवनात जे काही सुख आनंद उपभोगतो म्हणजे खाण्याचे सुख, पिण्याचे सुख, पाहण्याचे सुख, सर्व इंद्रियांचे सुख, ह्या सुखाच्या तुलनेत निरतिशय सुख, आत्मसुख असं वेगळं आहे, अखंड समाधान असं काही वेगळं आहे आणि ते आपल्याला ईश्वर प्राप्तीनेच मिळू शकतं. पण इथे प्रश्न असा राहतो की ईश्वर व्याप्तीची व्याकुळता उत्पन्न कशी होणार? एकतर प्रपंचातील तीव्र दुःखांमुळे अशी व्याकुळता उत्पन्न होते, नाहीतर दुसरे म्हणजे सत्संगतीत राहिल्यावर मला अखंड समाधान आनंद हवा आहे अशी तीव्र इच्छा निर्माण होते. तरी सुद्धा आत्मसुखासाठी खरी व्याकुळता थोडी दूरच राहताना दिसते. खरी व्याकुळता काय असते याविषयी रामकृष्ण परमहंस सांगत असत की मी कामावर पुकुरला असताना हृदयचा 4-5 वर्षाचा मुलगा दिवसभर माझ्याजवळ राहत असे. खेळणी खेळून खेळताना त्याला इतर सर्वांचा विसर पडत असे. परंतु संध्याकाळ झाली की तो लगेच मला माझ्या आईकडे जायचंय म्हणून रडू लागे. त्याचं मन रिजवण्याचा मी खूप प्रयत्न करी. मी त्याला म्हणे, अरे मी तुला बदक देतो, परंतु अशा कुठल्याच गोष्टींनी त्याचं समाधान होत नसे. तो हमसून हमसून रडत रडत एकच दोषा धरे, मला माझ्या आईकडे जायचंय. त्याला मग कोणत्याच खेळात रस वाटत नसे. त्याची अवस्था पाहून मलाच रडू येई. बालकाप्रमाणे सद्गुरूंसाठी व्याकुळ होऊन रडलं पाहिजे हे खरं बेचैन होणं. मग खाण्यापिण्यात वा खेळात काही आनंद राहणार नाही. आपल्याला काय हवे आहे, आपल्याला ईश्वर हवा आहे काय, असा प्रश्न आपण स्वतःला रोज विचारलाच पाहिजे. सद्गुरूंच्या सहवासात थोर संतांच्या अनुभवावरून आपल्याला असे लक्षात येते की ह्या जगातून पार होण्यासाठी सद्गुरूं वाचून दुसरा पर्याय नाही. आत्मदर्शन आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष आहे. हे जग आणि हा देह ईश्वर प्राप्ती करता मिळालेली साधने आहेत. दुर्दैवाने आपण पुष्कळ वेळा जगाला देह मानतो, वैश्वराला ह्या जगातील सुखाचे साधन मानतो. असं झाल्यावर आपण प्रपंचातील गोष्टींमध्ये अडकतो. सत्संगतीत असताना आत्मस्मरणात सहज राहण्याचा प्रयत्न होतो, पण तेच जेव्हा व्यवहारात वागताना विचार चक्रात अडकतो. जसे नोकरीच्या ठिकाणी कामात गुंतून जातो, पण तेच जर आपण आत्मस्मरणात ठेवून काम करू शकू तर मुमुक्षुत्व टिकवण्यास मदत होते. आपल्या ठिकाणी असणारा विवेकपूर्वक दृढ निश्चय, वैराग्य वृत्ती आणि त्याचप्रमाणे कृती झाली की तत्परता अंगी बांधते. तीव्र संवेग असलेला साधक याची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे मोक्ष पाविजे निश्चय स्वरूपाकारे अशा तळमळीने प्रयत्न करीत असतो. हेची एका अथी तेरा आघवेची भ्रांती असा त्याचा निश्चय असतो. स्वामीजींच्या जीवनात मोक्षत्व अखंड भरून राहिलेलं दिसतं. अगदी युवा वयात तलावा शेजारी पावसात निश्चयाने तासभर ध्यानाला बसायचे. तेही सद्गुरूंकडे येण्याआधी स्वयंप्रेरणेने तर तेथे तळमळच दिसून येते. ध्यानाने प्रेरित असं जीवन दिसून येतं. ह्या आणि कित्येक अशा कित्येक प्रसंगात स्वामीजींच्या ठिकाणचा साधनेविषयीचा तीव्र संवेग त्यांच्या चरित्र ग्रंथात दीपे दीपो लाविला यामध्ये प्रत्येक पानावर आढळून येतो. स्वामीजी स्वामी माधवनाथांकडे आल्यावर सुरुवातीच्या काळात जर अत्यंत अस्वस्थ व्याकुळ होत होते तर ते ध्यानाची बैठक दीड तास स्थिर होण्याकरता स्वामीजींकडे जाऊन उक्साबोक्षी रडू लागले. हे खरे मोक्षत्व. सद्गुरूंच्या चरणी अत्यंतिक शरणागत भाव त्याचबरोबर आत्मदर्शनाची तळमळ अधिक तीव्र होताना स्वामीजींच्या जीवनात दिसते. हेच प्रेम तीव्र करुणा खरं तर आपल्याला आकर्षित करत आहे. म्हणून आपल्याला जर गरज आहे तर ती अखंड आणि तीव्र मोक्षत्वाची. आपल्याला जर खऱ्या समाधानाची शाश्वत सुखाची अपेक्षा असेल तर ज्ञानोबा म्हणतात तसे तरी झडझडो आणि वहिला आणि ग या भक्तीची या वाटा लाग जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. देहबुद्धीच्या झडझडून बाहेर पडणे आवश्यक आहे. स्वामी माधवनाथजी म्हणत असत एखादा अरबी घोडा पाण्यातून बाहेर पडल्यावर मानेवरच्या केसातील पाणी झटकण्यासाठी तसे जोरात झटके मारून मान हलवतो तसे ह्या संसारातून बाहेर पडले पाहिजे. पंचपक्वानांनी भरलेलं ताट समोर वाढलेलं आहे आणि चांगली भूकही लागली आहे. आता घास घेणार एवढंच जर कळले तर ह्यात काहीतरी विष मिसळले आहे तर व्यक्ती चटकन ताट बाजूला करेल. असे करणे म्हणजे झडझडोनी वहिला निघ. ते म्हणजे तीव्र संवेग असलेलं मोक्षत्व. रामकृष्ण परमहंस सांगत असत की उजवा हात कालीमातेच्या चरणाला आणि डावा हात संसाराच्या कामांना लावावा. ती कामे संपली की तोही हात कालीमातेच्या चरणाला लावायचा. पूर्ण उत्कटतेनं ध्यान नाम सद्गुरूंवर अतूट विश्वासाने शाश्वताची प्राप्ती शक्य आहे. स्वामीजी आपल्याला वेळोवेळी सांगत असतात आपल्याला परमार्थ हा करायचाच आहे. परमार्थ करण्यासाठी कोणतीही बाह्य परिस्थिती अडवी येत नाही. मला त्यासाठी तास दीड तास वेळ काढायचाच आहे. हे जीवन माझं आहे आणि ते मला जगायचंच आहे. मी ते साधनेमध्ये राहून शांतपणे समाधानाने जगणार आहे असा निग्रह ठेवून सातत्याने सदोदित तीव्र संवेगाने मी जगेन तर माझ्या ठिकाणी विवेक जागृत आहे. वैराग्य काम करत आहे. शमतमादी गुण वास करीत आहेत आणि ह्या साधनांचा अवलंब करून साधक परिणितीला प्राप्त होतो. यासाठी रोज तडफडलं पाहिजे. रोज तळमळलं पाहिजे आणि शांतपणे वाट देखील पाहता आली पाहिजे. अशा बेतानी कुठंतरी चाललं पाहिजे. मुख्यत्व समजून घेण्यास ते आपल्याला अंगीकारण्यास अर्जुनाचा आदर्श आपल्या समोर ठेवावा लागेल. अर्जुनाच्या मनात जे काही प्रश्न विचार होते ते त्याने मोकळ्या मनाने श्रीकृष्णांपुढे मांडले. त्याने चित्तात काही ठेवले नाही आणि शेवटी तो भगवंतांना संपूर्ण शरण गेला. आपणही असेच करू. आपणही आपल्या सद्गुरूंना स्वामीजींना शरण जाऊयात. आपल्या अंतर्यामी हृदयात स्वामीजींना विराजमान करूयात आणि आपल्या हृदयातील तळमळ त्यांच्या पुढे मांडूयात आणि प्रार्थना करूयात. स्वामीजी मी तुम्हाला पूर्ण शरण आहे. तुम्ही माझे अनन्य गुरु आहात. मला काय तो मार्ग दाखवा. तुम्ही दाखवताल त्याच मार्गाने मी जाईन.
दुःखापासून पूर्णतः मुक्ततेची ही तळमळ साधकाला परमार्थाच्या वाटचालीमध्ये पुढे नेत असते. या तळमळीपोटीच उपनिषदांमध्ये ऋषीमुनींनी भगवंतांची प्रार्थना केली आहे. ते म्हणतात की भगवंता सत्याचं जे मुख सुवर्णाच्या आवरणाने झाकलेलं आहे तू आमच्यावर कृपा कर आणि ते दूर कर. सर्व संतांनी वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराला आळवलेलं आहे. संतांनी तर मोक्ष सुद्धा नाकारला. स्वामीजी म्हणतात की संतांनी मोक्ष नाकारला पण तो त्यांना मिळायचा राहिला का. तुकाराम महाराजांचं एक गोड मागणं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. नलके मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी सगळ्या बाह्य बंधनापासून मुक्त झाल्यामुळे तुकाराम महाराज हे असं मागणं मागू शकले असते. नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात की देवा तू जर मला पुढचा जन्म दगडाचा देणार असशील तर मला तुझ्या पायीची वीट बनव. तू जर मला पुढचा जन्म झाडाचा देणार असशील तर मला तुझ्या दारची तुळस कर. तू जर का मला कुत्रा बनवणार असशील तर मला तुझ्या दारीचा कुत्रा कर. आपल्या सगळ्यांना स्वामीजी लाभलेले आहेत. स्वामीजी आम्हाला तुमच्या चरणी राहून तुम्ही आम्हाला दाखवत असलेलं आयुष्य त्या जगण्याचा प्रयत्न त्या जगण्याचा प्रयोग आमच्या स्वतःच्या आयुष्यावर करण्याची प्रेरणा आणि त्यासाठीची शक्ती आम्हाला मिळू दे ही तुमच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत. यानंतर मी स्वामीजींना विनंती करते की त्यांनी आम्हाला आशीर्वचन द्यावे.
हरि हरि. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आजचं हे विशेष केंद्र साधन चतुष्टयावर आधारित असं झालं. या विशेष केंद्राची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे 7/26 ला आशीर्वचन परम पूजनीय स्वामीजी असं इथं लिहिलेलं आहे आणि माझ्या समोरच्या घड्याळात बरोबर 7/26 ला माझ्याकडं माईक आला. परमार्थाच्या संबंधी अतिशय बारकाईने विचार या उपक्रमाच्या द्वारे तुम्ही केला याच्यात काही शंका नाही. परमार्थी जीवन त्याचा पाया साधन चतुष्टयाने निश्चितच घडतो. हे साधन चतुष्टय होण्याच्याही पूर्वी विहित कर्माचरण म्हणजे वाट्याला आलेली प्राप्त कर्तव्य कर्म ही प्राप्त कर्तव्य कर्म विशिष्ट बोधाने करण्याचा अभ्यास करणं त्यासाठी कर्म प्रवृत्त होणं इथपासून सदाचार सुरू होतो. नित्य नैमित्तिक कर्म ही विहित कर्मामध्ये येतात. काम्य आणि निषिद्ध कर्मांचा त्याग हे देखील विहित कर्माच्या नकारात्मक बाजूमध्ये समाविष्ट होतात. नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म म्हणजे जी आपल्याला नेहमीच करावी लागतात अशी कर्तव्यात्मक कर्म. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे जी नेहमी करावी लागत नाहीत पण विशिष्ट निमित्ताने करावी लागतात अशी कर्म. तुमच्या भाषेत जर बोलायचं झालं तर वाढदिवसाच्या दिवशी मित्राला शुभेच्छा देण्याचा SMS करणं म्हणजे नैमित्तिक कर्म नाही का. पण नित्य कर्म म्हणजे रोजच SMS करणं नाही. नित्य कर्म ही कर्तव्यात्मक कर्म आणि कर्तव्यात्मक कर्म करत असताना हे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य स्वतःचं शरीर रक्षण एक त्यासाठी युक्त आहार विहार असणारी कर्म त्याच्यामध्ये एका योग्य बोधानी आणि योग्य व्यक्तीकडून अन्न ग्रहण आणि शरीर स्वास्थ्याकरता असणारा व्यायाम या दोन गोष्टी नित्य कर्मांमध्ये येतात. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये परमार्थाचा समावेश होतो तेव्हा साधना हे नित्य कर्मामध्ये येतं, वैयक्तिक नित्य कर्म. तसंच कौटुंबिक नित्य कर्मामध्ये कामावरून येता येता अगदी कोथिंबीर घेऊन येणं देखील येतं. 25 ते 35 वयोगट आहे म्हणून सांगतो ते येऊ शकतं. कौटुंबिक नित्यकर्मामध्ये सर्वांची काळजी वाहणं, सर्वांकरता कुटुंबातल्या सर्वांकरता जीवन जगणं हे कौटुंबिक नित्यकर्मामध्ये येतं. वैयक्तिक आणि कौटुंबिक नित्यकर्माच्या बरोबरीने अजून एक कर्तव्यात्मक नित्यकर्म म्हणजे जिथं आपण काम करतो त्या ऑफिसमध्ये आपल्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत ते सगळे गुण अर्पण करून काम करणं. त्या ठिकाणी स्पर्धा असूया, दुसऱ्या व्यक्तीच्या राजकारणामुळे त्रास होणं, त्याला तोंड देणं, आपण युक्तीने जीवन जगणं, पण काहीही झालं तरी कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणाने स्वच्छ निर्मळ अशा मनोवृत्तीने काम करणं. मुख्यतः नित्यकर्म ही या प्रकारची आहेत. तसंच पूजा अर्चा हे नित्यकर्मामध्ये येतं आणि नैमित्तिक कर्मामध्ये पूर्वीचे जर ग्रंथ तुम्ही काढले तर श्राद्ध पक्षादी हे नैमित्तिक कर्मामध्ये घेतलेलं आहे. पण सण उत्सव त्या निमित्ताने होणारे उपचार हे नैमित्तिक कर्मामध्ये येतात. असं ज्याचं जीवन चाकोरीबद्ध आहे, एक चाकोरी धरल्यामुळं त्या जीवनामध्ये त्या चाकोरीला अनुसरून असणारी शांती समाधान आहे. कारण खरी भीती ही कर्मांचीच असते. माणसाने जर घाबरायचं कशाला असेल तर कर्मालाच घाबरावं. चुकीची कर्म किंवा अनाथाई उत्साहाने केलेली कर्म किंवा स्वार्थिक भावनेनी केलेली कर्म किंवा आत्ता आपल्याकडून अपेक्षा नसताना तशा प्रकारे अभिनिवेशाने केलेली कर्म तर या कर्मांचे दुष्परिणामच होतात. म्हणून एका चाकोरीत असलेलं जे जीवन आहे ते जीवन व्यक्तीला किमान सुख देतं आणि अशा व्यक्तीला कधी कधी तो इतक्या सुखामध्ये असतो कारण त्याच्या जीवनामध्ये सर्वसाधारणपणाने सर्व समाजाचा कुठलाही विरोध नसतो. तो कर्तव्यात्मक कर्मांमध्ये असल्यामुळं आणि अनेक प्रकारच्या संघर्ष मत्सरादी गोष्टींमध्ये नसल्यामुळं असणारी किमान सुख शांती त्याच्या जीवनामध्ये असते. आणि या ठिकाणी मात्र परमार्थ करणाऱ्याला परमार्थ करण्यासाठी म्हणून एक प्रकारे प्रतिकूल वातावरण कोणाकोणाला जाणवतं असं की आम्ही आमच्या ठिकाणी सुखीच आहोत, आम्हाला ध्यानाची गरज नाही कारण आम्ही चांगली कर्म करतो, आम्हाला कोणाकडे जाण्याची गरज नाही, आम्ही आम्ही मुळातच चांगले वागतो, कोणाकडे जाऊन वागण्याबद्दल वर्तणुकीबद्दल शिकण्याची आम्हाला काही आवश्यकता नाही। आम्ही खोटं नाटक करत नाही, खऱ्या मार्गाने चालतो, कोणाला दुखवत नाही, न्यायाने धर्मी असेल तेवढंच वर्तन करतो। हे एका बाजूनी सुखमय असतं आणि दुसऱ्या बाजूनी अशी व्यक्ती जर मुमुक्षा नसेल तर याच ठिकाणी थांबण्याची शक्यता असते। बऱ्याच वेळेला खूप चांगल्या लोकांच्या कडून तुम्ही असं ऐकलं असेल की आमचा परमार्थ आपला एवढाच आहे, ऑफिसमध्ये जाणं येणं, आपल्या कुटुंबाचं पाहणं, बस याच्यापेक्षा जास्त परमार्थ म्हणून काही नाहीये, असं अगदी ठामपणाने या व्यक्ती तुमच्याशी बोलतील। या अशा प्रकारच्या एका विहित कर्माचरणात मुळे जे सुखी आहेत आणि उत्तम जीवन जगत आहेत अशा व्यक्तींना जर त्यांच्या भाग्यवशात एक म्हणजे भाग्य असेल तर कधी कधी भाग्यवशात एखादा ग्रंथ हातात पडतो किंवा संतांची भेट होते, एखाद्या ठिकाणी दर्शनाला जातात, समाधीच्या दर्शनाला जातात, आळंदीला जातात, गोंदवल्याला जातात आणि मात्र त्यांना आपलं जे जीवन आहे त्याच्या पुढे कितीतरी चांगलं जीवन आहे असं अचानक समजत, असं घडत। म्हणून भाग्यवशात ही गोष्ट घडते किंवा कधी कधी या जीवनाची जी मर्यादा आहे तर ती मर्यादा त्यांच्या सूक्ष्म बुद्धीला लक्षात येते। हे जीवन चांगलं जरी असलं तरी देखील याच्या पुढे जीवन आत्मसंतुष्टी अगदी ठेवण्यासारखं आपलं जीवन नसावं याचं कारण समर्थादी ज्ञानदेवादी जे संत आहेत, गोंदवलेकर महाराजांसारखे, गुरुदेव रानड्यांसारखे जे संत आहेत, ते संत याच्यापेक्षा पुढचं जीवन आहे असं सांगतात। तसंच या चांगल्या जीवनामध्ये जशा पूजा अर्चा इत्यादी नित्य नैमित्तिक कर्म, तसं सद्ग्रंथाचं जर अवतरण झालं यांच्या जीवनामध्ये तरी देखील त्यांना चिंतनामुळं असं लक्षात येतं की याच्या पुढं काहीतरी आहे। अजून एक सांगितलं जातं, जो संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला, संसार दुःख असं जीवन आहे म्हणून संसार दुःख येणारच नाहीत असं नाही, मृत्यू असतात, अपघात असतात, आजारपण असतात, मुलांची काळजी असते, आपल्याच चार मुलांमध्ये एका मुलाची परिस्थिती शिक्षणाची म्हणा संसाराची म्हणा ओढगस्तीची असते, आई वडिलांना त्याचं फार वैषम्य वाटत असत। अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या अंगांनी संसाराच्या दुःखाने ते दुखवले जातात आणि चालू जीवनामध्ये देखील जी कमतरता असते त्या कमतरतेमुळं, ही कमतरता मानसिक भावनिक असते, ते सुख शोधण्याचा प्रयत्न करतात। अशा कोणत्या ना कोणत्या मार्गाने पण त्यांच्या जीवनामध्ये या विहित कर्माचरणाच्या सुंदर जीवनाच्या ही पुढे असणार असं पारमार्थिक जीवनाची ओळख त्यांना व्हायला सुरुवात होते असं घडतं। कोणाला आपल्या जर काम्य आणि निषिद्ध कर्म करणारा असेल तर अचानक पश्चाताप होतो, जसा वाल्या कोळी होता, नारदांसारखी व्यक्ती भेटल्यानंतर आपल्या सगळ्या चुका त्याला समजल्या, त्याला पश्चाताप झाला, तो साधनेला प्रवृत्त झाला, असंही कोणाकोणाच्या बाबत होतं। काहीतरी चुकतं, शिक्षा होतात, बदल्या होतात, ऑफिसमधून प्रमोशन रोखलं जातं आणि या सगळ्या गोष्टींमुळे अजून चांगलं काहीतरी असू शकेल म्हणून तो चांगल्या कर्मांकडे वळतो आणि कर्मांनी परमार्थाकडे वळतो। म्हणून हे जे साधन चतुष्टय आहे तुम्ही केलेला विचार अतिशय योग्य आहे. कारण ही जी किमान रिक्वायरमेंट आहे तर तिथं आपण आहोतच. आपण विहित कर्माचरणाच्या योगानी काम्य आणि निषिद्ध कर्माचा त्याग करून होता होईल तो चांगलं जीवन वैयक्तिक कौटुंबिक आणि संस्थेमध्ये जिथं काम करत असू कर्तव्यात्मक जीवन आपण सगळं चांगलं जगण्याचाच प्रयत्न करतो आणि त्याच्या पायावर आपण साधन चतुष्टयाचा विचार करतोय. ही जी साधन चतुष्टयाची गोष्ट आहे ही ज्ञानाला कोणीतरी सांगितलं मला वाटतं भक्तीने की कोणी की ज्ञानाला अप्रत्यक्ष जवळची असं मी जय जय देव श्री गुरु मध्ये म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष जवळची नाहीत अप्रत्यक्ष जवळची अशी साधनं समजली जातात. म्हणजे ज्ञान होण्यासाठी म्हणून तुमची पूर्वतयारी या गुणांमुळे होते असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष जवळची साधनं कोणती तर श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ चिंतन ही मात्र थेट जवळची साधनं. कारण विवेक कशाचा करायचा हे जर कळलंच नाही श्रवण पाहिजे. नुसत्या ग्रंथ वाचनाने ही संपूर्ण विवेक होऊ शकत नाही ही अडचण आहे. म्हणून तर विद्वानांना कठीण जातं पंडितांना कठीण जातं. कारण ग्रंथ तर अनेक प्रकारचे असतात आणि खूप ग्रंथांचं वाचन हाच दोष होऊन बसतो त्यामुळे निश्चयात्मक भाव निघून जातो. समर्थांच्या भाषेत एका ग्रंथ निश्चय केला तो दुजयाने उडविला अशी परिस्थिती होते. असं असल्यामुळं ज्ञानाला जवळची अंतरंग आणि प्रत्यक्ष जवळची अशी जी साधनं आहेत ती श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ चिंतन. त्याच्यात ही तत्वम पदार्थ चिंतन ही जी गोष्ट आहे तर ती श्रवण आणि मनन ही गोष्ट देखील पूर्ण करते असा विश्वास असल्यामुळं काही काही ठिकाणी श्रवण मनन आणि निधिध्यासन एवढ्या तीनच गोष्टी ज्ञानाला प्रत्यक्ष जवळचा अंतरंग अशा सांगितलेल्या आहेत. कारण श्रवणामध्ये महावाक्य श्रवण आलंच आणि मननामध्ये त्याचं चिंतनही आलं. पण तरी देखील सर्वसाधारण परमार्थाचं श्रवण श्रवणाची शास्त्रशुद्ध व्याख्या करताना वेदांत वाक्याचा तात्पर्य निष्कर्ष तात्पर्य निर्णय हा श्रवणातून ऐकण्यासारखी गोष्ट आहे. तासभर श्रवण जर केलं तर त्या तासभर श्रवणातून दोन चार वाक्यच खरी लक्षात ठेवण्याची असतात हे समजलं पाहिजे. तात्पर्य निश्चय जो आहे श्रवण हे तात्पर्य निश्चयाची गोष्ट आहे. एक तास हे श्रवणाचं माप नाहीये पाऊण तास हे श्रवणाचं माप नाहीये 35 मिनिटं हे श्रवणाचं माप नाहीये. आणि परमार्थिक वर्कशॉप जर एखाद्या ठिकाणी घेतला गेला तर मग 5-5 तास श्रवण असे 5 दिवस हेही श्रवणाचं माप नाहीये. वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय तात्पर्य काय आहे तात्पर्य जीव ब्रह्मैक्य हे तात्पर्य आहे. आणि श्रवण हे जीव ब्रह्मैक्य या प्रकाराने पुढे जातं. काहीही ऐकलं तरी जीव ब्रह्मैक्य हेच ऐकावं. मी तुम्हाला सांगतो परमार्थातला कुठलाही विषय असला तरी जीव जीव ब्रह्मैव नापराहा हेच ऐकावं. निष्कर्ष हाच असतो. आणि मनन देखील हा जो जीव ब्रह्मैक्य आहे त्या अभेद निश्चय जो आहे जीव आणि ब्रह्म यांचा याच्याशी साधक युक्त्या काय असतील असं मननाचं स्वरूप असलं पाहिजे. जेणेकरून जीव हा परमात्माच आहे हा निश्चय टिकून राहील हा मोडणार नाही असं मनन पाहिजे. म्हणून कोणी कोणी असं म्हणतं की आम्हाला श्रवण केलेलं सगळं आठवत नाहीये. तर आपण थोडीच यंत्र टेप रेकॉर्डर सारखे की त्याच्यावर सगळं रेकॉर्ड झालं आणि परत एकदा लावलं की सगळं आठवायला सुरुवात झाली अशा मननाची गरज नाही. तर श्रवणामध्ये जो तात्पर्य निश्चय वेदांत वाक्याचा, तर त्याच्यासाठी जीव आणि परमात्मा हे एक आहेत असं जे सांगितलेलं असतं, तर हा निश्चय कसा टिकवायचा याच्या युक्त्या हे मननाचं स्वरूप असलं पाहिजे. आणि जो बाधक भाव आहे, या निश्चयाला जो बाधक भाव आहे तो म्हणजे भेद. जसं परमात्मा आणि मी म्हणजे स्वतःला देह समजतो, इथेच परमात्म्यापासून मी माझ्या संबंधी भेद निर्माण केला. मी ऐकलं पुष्कळ की मी परमात्मा स्वरूप आहे, पण मी असं म्हणताना मी देह, मी नामरूपात्मक असं मी माझ्या स्वतःला समजतो, हा माझा परमात्म्या संबंधीचा जो निश्चय आहे त्याच्या संबंधी मी उभा केलेला भेद. आणि त्या भेदातूनच मग सगळं जगत देखील भेद रूपाने दिसणं, रूपाकडे आकर्षित होणं, नाम रूप वर्ण आकार यांनी फसवलं जाणं, हा जो भेद आहे परमात्मा आणि जीव किंवा परमात्मा आणि जगत, परमात्मा आणि देह, तर आपण देह या निश्चयाला बाधक अशा गोष्टी कोणकोणत्या असतील त्याचं मनन करणं ही मननाची शास्त्रीय व्याख्या आहे. त्याला पुष्कळ अभ्यास करताना असं सांगितलेलं आहे की अभेद निश्चय जो आहे त्याला साधक युक्ती म्हणजे ब्रह्म अविनाशी आहे, निश्चळ आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य, अव्यक्त, अविनाशी, चैतन्य रूप असं ब्रह्म आहे. तर माझ्यामध्ये अशा प्रकारचं अविनाशी, अव्यक्त, अचिंत्य असं नक्की काय आहे? आपोआप देह हा विनाशी बाजूला काढला, देह हा व्यक्त बाजूला काढला, देह हा विकारी, मन विकारी बाजूला काढलं, ब्रह्म अविकार. असं लक्षात येतं की या जेवढं सगळं विकारी म्हणून बाजूला काढलं तरीही उर्वरित काहीतरी राहतं. सगळं संपलं असं ज्याला समजलं तो शिल्लक राहतो आणि तो मुळात परमात्मा आहे. आणि कोणत्या गोष्टीमुळे भेद निश्चय जो आहे तो पक्का होईल, भेदाची बाधा होईल, आता तुम्ही देखील ते उपाय सांगितले. आपल्या कोणत्या वर्तनामुळे भेद पक्का होत जातो, तर ते वर्तन काय म्हणायचं, आयडेंटिफाय करणं, समजणं, आणि तशा प्रकारचा भेद हा देहाचा, मनाचा अथवा बुद्धीचा, देह मन बुद्धीच बाजूला सारल्यामुळं, बाजूला सारता आल्यामुळं, त्याच्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे कर्म, कर्माचं फळ, फळ भोगणारा देह किंवा इंद्रिय, या सर्वांना बाजूला सारून जो अभोक्ता आहे, अकर्ता आहे, त्याच्याशी एकरूप होणं हे मननाचं स्वरूप असलं पाहिजे. प्रवचनाचं देखील मनन करणं म्हणजे एवढंच करायचंय. तुम्ही सांगितलेला विषय कोणताही असो, सोपं आहे तसं, खूप सांगितलं जाईल पण प्रत्येक प्रवचनाचं मनन असंच घडेल. प्रत्येक प्रवचनाचं श्रवण देखील या श्रवणाच्या न्यायाने घडेल. आणि मग असं श्रवण घडलं आणि तशा प्रकारची चालना अभेद मी कसा आहे आणि जो भेद आहे तो बाजूला कसा सारायचा, याची जर सतत चालना सुरू झाली तर मग निधिध्यासनाला वेळ लागत नाही। तर मी तो आहे अशा प्रकारचं निधिध्यासन आपोआप त्याच्यातून निर्माण होतं। आणि हे जर निधिध्यासन झालं नाही तर मनन आणि श्रवण हे कुचकामी ठरतं। समर्थांनी त्याची एक परंपरा याच्यामध्ये मनाच्या श्लोकामध्ये सांगितली आहे, निधिध्यास तो सर्व तुटो निघेला। श्रवण करतो आहे तात्पर्य श्रवण वेदांत वाक्याचं आणि मनन मी करतो आहे, म्हणजे अभेदभावानी मी तो कसा आहे हेही लक्षात घेतो आहे आणि भेद बाजूला कसा सारायचा हेही पाहतो आहे। आणि मग प्रश्न येतो निधिध्यासनाचा, हे निधिध्यासन जर जमलं नाही तर श्रवण आणि मनन या गोष्टी फिक्या पडतात आणि व्यक्ती बंधनामध्ये अडकते। समर्थ असं म्हणतात निधिध्यास तो सर्व तुटवनी गेला, हा तुटल्यारे तुटला की लगेच बळे अंतरी शोक संताप ठेला। लगेच शोक संताप, जगत खरं वाटणं, देह खरा वाटणं, देह किंवा इंद्रिय भोगाची साधनं वाटणं, भोग म्हणजे मी भोगलेच पाहिजेत असं वाटणं हे लगेच सुरू होतं आणि त्यातूनच शोक आणि संताप निर्माण होतो। सुखानंद आनंद भेदे बुडाला, बघा भेद शब्द आलाच, भेद निर्माण झाला की सुखानंद आनंद हा नाहीसा होतो। मनी निश्चय सर्व खेद उडाला, आणि खेद निर्माण होतो सगळा निश्चय नाहीसा होतो। म्हणून हे जे त्रिक म्हणतात याला श्रवण मनन आणि निधिध्यासन, या ज्ञानाला प्रत्यक्ष जवळच्या अंतरंग साधन आहेत असं म्हटलं जातं। याच्यामध्ये तत्वम पदार्थ चिंतन वेगळं काढलं तरी चालतं, नाही काढलं तरी चालतं, कारण श्रवण आणि मननामध्ये आपोआप त्याचा अंतर्भाव होतोच। पण तरी तत्वम पदार्थ चिंतन हे वेगळं काढण्याचा देखील प्रघात आहे। अशा प्रकारची ही ज्ञानाला प्रत्यक्ष जवळची अंतरंग साधना, जो विहित कर्माचरणाने सुखी आहे नित्य आणि नैमित्तिक कर्म करताना, तो अनुसरत असताना या अंतरंग साधनांना अप्रत्यक्ष जवळची अशी काही साधनं असली पाहिजेत, म्हणजे मदतगार मदतनीस अशी साधनं असली पाहिजेत। तीही साधन चतुष्टय आहे। साधन चतुष्टय ही मुख्य साधना नाही। तर या प्रत्यक्ष जवळची अंतरंग साधन आहे त्याला मदत करणारी आणि अप्रत्यक्ष जवळची अशी साधना, म्हणून त्याच्यामध्ये विवेक वैराग्य शमदमादी षटक आणि काय मुमुक्षत्व अशी अशा चार, कारण मुमुक्षत्व हे कायम टिकून राहिलं पाहिजे। समर्थांचं बघा ना, तुझं वीण रामा मज कंठवेना, उदासीन हा काळ कोठे न कंठे, ही पालुपद असणारी जे श्लोक आहेत त्यांचं मुमुक्षत्व असं दीर्घ काळ आणि शेवटपर्यंत जवळपास टिकूनच राहिलं। मुमुक्षत्व संपलं याचा अर्थ तो देहाने स्वतः काहीतरी समजायला लागला, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काहीतरी अपूर्णता ही संभवतेच। म्हणून स्वरूपानंदांचाही अभंग, येई रखुमाईच्या वरा हात देई या पामरा, बुडालो मी भव सागरी भाव पाव गा लवकरी, नको पाहू माझा अंत मी तो अजाण पतित, स्वामी म्हणे उडी घाली ब्रीद आकुले सांभाळी, असं स्वरूपानंद म्हणतात। कशा करता मुमुक्षत्व शेवटपर्यंत सांभाळी या बाळा, स्वामीजींचा अभंग जो आहे तो पूर्णता त्यांना लाभल्यावर त्यांनी रचलेला अभंग आहे। नाही वाचन नाही चिंतन नाही घडले नामस्मरण नाही नाही मधु काय मृदुतर भाषण नष्ट दुष्ट आगळा असं स्वतःबद्दल म्हणतात. तुम्ही आता माझा सांभाळ करा असं ते म्हणतात. हे मुमुक्षत्व हे शेवटपर्यंत टिकून राहावं. विवेक वैराग्य या विवेकामध्ये देखील आत्मा अविनाशी क्रियारहित हा विवेक तसंच देह हा विनाशी आणि चंचल हा देखील विवेक आणि वैराग्य देखील इह आणि अमूत्र फल भोग विराग असं जे वैराग्याबद्दल सांगितलेलं आहे या जन्मीचे भोग आणि मृत्यू उपरांत स्वर्गात असलेल्या भोगांच्या ऐकलेल्या कथा त्याकरता म्हणून आत्ता सत्कर्म करणं स्वर्गात जाण्यासाठी म्हणून किंवा सोप्या भाषेत बोलायचं झालं तर इथं पुण्यात असलेले भोग आणि USA मध्ये असलेले भोग ते भोगण्याची इच्छा धरणं. एक खूप चांगला साधक माझ्याशी बोलता बोलता असं म्हणाला की मला परदेशात जायची क्रेज आहे. मी तो विषयच बदलला, खाली मान घातली. क्रेज म्हणून काहीच नसलं पाहिजे. इथले आणि कुठलेही भोग याच्याविषयी अत्यंत विराग असला पाहिजे. इथेही विराग असला पाहिजे आणि अनेक कुठल्या भोगाविषयी विरागच असला पाहिजे. तसं हे शमदम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा हे जे गुण आहेत हे गुण मुख्यतः कशा करता आहेत तर या ही अप्रत्यक्ष जवळची अंतरंग साधन पण अप्रत्यक्ष जवळची अशी का सांगितली तर या साधनांनी शिष्य लक्षण चांगल्या रीतीने अंगी मूर्त म्हणून ही अप्रत्यक्ष जवळची. यामुळे काहीतरी कारण आहे. उगीच अप्रत्यक्ष जवळची आणि प्रत्यक्ष जवळची असं म्हटलंय असं नाहीये. तर ही अप्रत्यक्ष जवळची कारण श्रवणाला आलेली जी व्यक्ती आहे ती व्यक्ती हळूहळू शिष्य बनत असते, साधना करत असते, ती मनन करत असते, निधिध्यास धरत असते. पण शिष्य होण्यासाठी म्हणून काही गोष्टींची तरीही त्या व्यक्तीला गरज असते. ज्याला श्रवण मनन आणि निधिध्यास याच्यापेक्षाही बाहेरच्या गुणांची आवश्यकता असते की त्या गुणांखेरीज नुसतं श्रवण मनन आणि निधिध्यासन हे सिद्ध होणार नाही. हे जालिम उपाय जरी असले तरी देखील काही अजून गुणांची गरज असते. ते गुण म्हणजे हे साधन चतुष्टय आहे. यांनी शिष्य घडतो. शिष्य जो आहे शिष्याची शास्त्रीय व्याख्या जर कोणती असेल तर पापवासना आणि मलदोष रहित किल्मिष आणि मलदोष. मलदोष म्हणजे देखील निषिद्ध कर्मांचे जे दोष आहेत असे कोणतेही ज्याच्यापाशी नाहीत आणि पापवासना ज्याच्या ठिकाणी नाही. पापवासनेमध्ये मुख्यतः परधर्माचं आचरण, स्वार्थिक कर्मांचं आचरण, भोगाकरता कर्मांचं आचरण यांनी पाप येतं. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनु महापापमा हे पापाचरण. दुसरं म्हणजे विक्षेप आणि चंचल रहितता हे शिष्याचं मुख्य लक्षण असलं पाहिजे. प्रत्येक टप्प्यावर तुम्ही आता 25 ते 35 आलात, तुम्हाला एवढ्या वाटचालीत लक्षात आलं असेल की प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला संयम निश्चय परत एकदा आपल्याला कसं जीवन जगायचं याची उजळणी याची गरज असते. अगदी 10वीतून 11वीत मुलगा गेला की एकदम तो त्याचं जीवन बदलून टाकतो. कॉलेजमध्ये गेल्याबरोबर ते तारुण्य स्थिरावायला थोडा वेळ लागतो पण दरम्यान नुकसानही झालेलं असण्याची शक्यता असते, अभ्यासातलं लक्ष उडतं इत्यादी. पण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विक्षेप येत असतात. अगदी नोकरी लागली आणि सगळं बंद झालं असं होऊ शकतं. नोकरी लागली आणि साधना बंद, श्रवण बंद असं होऊ शकतं. विवाह झाला आणि सगळं बंद झालं. मुलं झाली आणि सगळं बंद झालं. माझा एक मित्र आहे, तर मुलं झाली म्हणजे त्याला लग्न झाल्यावर जुळी मुलं झाली आणि 2 वर्षांनी परत जुळी मुलं झाली. स्वामीजींकडे यायचा खरंच फार मोठं अवघड होऊन गेलं. जे विक्षेपाचं काय कोणाचं काय पूर्व संचित म्हणायचं की काय साधनेकडून साधनेच्या बाबत आई आणि बायको देखील पुरेनात त्याच्या सासूबाई घरी आल्या. कारण 2 लहान मुलं आणि परत 2 लहान मुलं आणि 2 पावणे 2 वर्षातच परत 2 मुलं झाली. तो त्याच्यानंतर तिसऱ्याचं बंधन झालं. विक्षेपाचं काही एकदा अंतर पडलं, गॅप पडली की मग नंतर जे जीवन आहे ते ठीक वाटायला सुरुवात होते आणि तो येतच नाही. असा हा विक्षेप. प्रमोशन झालं, प्रमोशनच्या इच्छेमुळं मग काम जबाबदारी, मग म्हणायला लागतो हेच वय आहे, श्रवण काय आहे, स्वामी काय बसलेलेच आहेत, आपण कधी अजून 10 वर्षांनी जाऊ, मी तर परमार्थच करणार आहे. एक जण मला म्हणतात की थोडं जरा आमचं होऊ देत, आम्ही ठरवलं की आमची एक बाजू भक्कम करायची आणि मग तुमच्याकडेच यायचंय. अवघड जात. म्हणून विक्षेप आणि चंचलता रहित होणं हे शिष्य लक्षण आहे. पापवासना आणि मलदोष रहित होणं हे शिष्य लक्षण आहे. आणि साधन चतुष्टय हे गुरु चरणांना शरण जाण्यासाठी म्हणून उपयोगी पडणारी अशी लक्षण आहेत. हे त्या करता आहे. साधन चतुष्टय संपन्न होऊन शास्त्रीय दृष्ट्या गुरु शरण होणं अपेक्षित आहे. त्याकरता साधन चतुष्टय. साधन चतुष्टय संपन्न झाला याचा अर्थ एकदम ज्ञान वगैरे नाही प्राप्त होणार, त्यांनी शरण जाणं अपेक्षित आहे. आणि हे शरण तनु मन वाणी आणि धनावरचा ते धन माझं आहे असा अभिमान काढून टाकणं, शरीराने शरण जाणं, मनाने शरण जाणं, वाणीने शरण जाणं आणि धनावरील स्वत्व माझं आहे ही भावना काढणं हे सद्गुरूंचं आहे. त्यांना प्रत्यक्ष देण्याची गरज नाही. पण मी याचा विश्वस्त आहे असं स्वतःच्या धनाकडे पाहणं हे माझं नाही असं स्वतःच्या धनाकडे पाहणं हे अशा करता आवश्यक आहे की उपनिषदातला तो श्लोक नेहमी प्रवचनानंतर आपण म्हणतो तो काही प्रवचनानंतर म्हणण्याचा श्लोक म्हणून आपल्या इथं रूढ झालेला आहे. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान जगत तैन त्यक्तैन भुंजिथाः. त्याचा अर्थ काय आहे? आपल्या धनावर देखील आपण भोगाचे मालक नाही, अधिकारी नाही, त्याचाही त्यागपूर्वकच भोग घेतला पाहिजे. ज्ञान प्राप्त होणं उगीच म्हणत नाही शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथम तत् कवयो वदंती. तलवारीच्या धारधार पात्यावरून चालण्यासारखं आहे हे त्याकरता म्हणतात. हा दुर्गम आहे मार्ग, धारेवरून वस्ताऱ्याच्या धारेवरून चालण्यासारखा आहे. एवढं झाल्यानंतर मग श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कनवाळू किंवा कृपाळू असे गुरु त्यांच्या कृपेनी तो मी म्हणजे जीव ब्रह्म अशा दृढ निश्चयाला प्राप्त होतो. असा एकूण हा सगळा विषय आहे. त्या विषयातला एक अतिशय महत्वाचा भाग तुम्ही आता घेतला आणि प्रत्येक जण तुमच्यातलं चांगलं बोलला. अनिरुद्ध निवेदिता मी खुणा करत होतो. श्रीपाद, शुभांगी, संतोष सगळ्यांनी खूप उत्तम विचार केला. पण हा विचार या एकूण चौकटीतलं जे ज्या तऱ्हेचं अंग आहे ती एकूण चौकट काय आहे हे तुम्हाला सांगावं असं वाटलं. कारण ही ती चौकट आहे, याकरता ते सगळं आहे. हे असं करणारा जो आहे त्याचं जीवन अतिशय धन्य होतं. तुमच्या जीवनामध्ये काहीही काय नाहीये, चॅलेंज नाहीये का, एक्साइटमेंट नाहीये का, काय नाहीये, थ्रिल नाहीये, तुमचं जीवन शांत हो थ्रिल असणारं जीवन खरं म्हणजे त्या थ्रिल मध्ये काय अपेक्षित असेल मला तर काहीच कळत नाही. सिनेमाला जाण्यात थ्रिल आहे का, ट्रेकिंगला जाण्यात थ्रिल आहे, असेल तिथे जाऊन पिठलं भात शिजवलं खाल्ला, रात्रभर डास चावत होते म्हणून जागे राहिले, भीती वाटत होती फक्त आम्ही 5-6 जणच गडावर होतो, थ्रिल आहे. आमच्या केदारनी सांगितलं कोणत्या गडावर ते गेले, तर याच्यात निश्चित थ्रिल आहे. एखाद्या वेळेला अनुभवावं. पण या थ्रिल मध्ये त्याचाच एक मित्र पुरंदर किल्ल्यावरून पळता पळता पडला, तो अजूनही मेल्यासमान जिवंत आहे. किती वर्ष झाली रे, 7-8 जास्तच. तो जिवंत आहे, अन्नपचन होतं त्याचं नळीने अन्न दिल्यानंतर. मेंदूला मार लागला आणि कोमा, अतिशय चांगला मुलगा. आणि आईला असं वाटतं की आपण सांगितलं तर तो भुवयावर करतो, त्याला समजतंय, त्यामुळं वेडावाकडा काही निर्णय घेता येत नाही. ती म्हणते की हा जागा होणार म्हणून बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. हेही कुठतरी बरोबर आहे, कारण असं थ्रिल म्हणणारे देखील फार पराक्रम गाजवत नसतात. आणि एखादं जर अंगलट आलं तर काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही हे जगता हे जीवन, पण तिने शेवट चांगला केला शुभांगिनी की हेच आम्हाला थ्रिल वाटत, अशा अर्थाचं ती काहीतरी म्हटली. बरोबरच आहे ते, कारण या मार्गाने चालणारे फार थोडे असतात आणि या मार्गाने चालून जे मिळतं ते फार मोठं मिळतं, अशी एकूण गंमत आहे. आजचं हे केंद्र फार फार सुंदर झालं. या तुमच्या चिंतनामुळं मीही चिंतनाला प्रवृत्त झालो. मलाही या संबंधीचं चिंतन तुमच्या समोर मांडावं असं वाटलं, कारण हा एकत्रित विषय मला नाही वाटत मी कधी मांडला असता. कारण तसा विषय जर समोर आला तर बोलणार, पण तुम्ही ते मला समोर आणून दिलं असं असल्यामुळं आजचं एकूणच केंद्र फार फार सुंदर लक्षात राहील असं झालं. हरिओम सत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.